श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय समाप्तीकडे हळूहळू आपण वळतोय। 74वा श्लोक काल घेऊन झाला। 74वा श्लोक हे संजयाची संतुष्टी दाखवणारा हे एक प्रमाण आहे। हा श्लोक म्हणजे संजय संतुष्ट झालेला आहे, तो शांत झालेला आहे, कारण त्यांनी देवाचा आणि अर्जुनाचा अद्भुत आणि रोमांचकारी असा संवाद ऐकलेला आहे। इत्यहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः। महात्मा अर्जुन आणि वासुदेव श्रीकृष्ण यांचा मी संवाद ऐकला। संवाद भीमश्रोष मद्भुतम रोमहर्षणम, तो अद्भुत आणि रोमहर्षक संवाद मी ऐकला। रोमहर्षक या पदाचं माऊलीने विश्लेषण केलं आणि ते म्हणजे अष्टसात्विक भावाच्या भरत्यानी कशाप्रकारे संजयाला हे रोमांच हा अद्भुत प्रसंग जाणवला, संजयाचा अनुभव कसा राहिला असेल। ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके, आठव नेला नेणोके संजयपणाचा। संजयपणाची आठवण सुद्धा उरली नाही अशी संजयाची अवस्था झाली की अष्टसात्विक भावांनी माझी अशी अवस्था झाली की मी संजय आहे अशी स्मृतीसुद्धा हरून गेली आणि ती स्मृती कुठे गेली हे सुद्धा कळत नाही। हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे, काय होत आहे याचा निर्धार केला तरी निर्धार करवत नाही। श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एक रूप झालेले, उठूनी दोन्ही आरसे उडवलिया सरीसे। दोन्ही आरसे जर स्वच्छ असतील, दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांसमोर जर ठेवले तर कोणत्या आरशाचं प्रतिबिंब कोणत्या आरशात पडत आहे हे कळत नाही। कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो हे कळत नाही। उठूनी दोन्ही आरसे उडविलिया सरीसे, कोण कोणा ते पाहत असे कल्पावे का। काय कल्पना करावी याची, कोण कोणाला पाहत असेल हे काहीच कळायला कसल्याच प्रकारचा मार्ग नाही। अशा प्रकारचा निरोप देणारा, अशा प्रकारे संजयाची संतुष्टी दाखवणारा हा 74वा श्लोक आपण पाहला। संजय शेवटी शेवटी धृतराष्ट्राला सांगतोय की हे धृतराष्ट्र राजा, इथे काय काय होत आहे, आपण किती भाग्यवंत आहो, व्यासदेवांनी आपल्यावर केवढी मोठी कृपा केलेली आहे आणि म्हणून आपण आज या क्षणी हा आनंद उपभोग घेत आहोत। पण या सर्व गोष्टीकडे त्या धृतराष्ट्राचे लक्ष नसल्यामुळे त्यावेळी त्याला या सर्व गोष्टीचा काही उपयोग झाला नाही। आता पुढे आणखीन संजय काय म्हणतो याच्यावरचा विश्लेषण आजच्या 3 श्लोकांच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। आज आपण 75वा 76वा आणि 77वा हे 3 श्लोक आपण घेणार आहोत, त्यावरचं निरूपण घेणार आहोत आणि मग उद्या या गीतेचा ज्ञानेश्वरीचा शेवटचा श्लोक उद्या आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्याच्यावरचं निरूपण जवळजवळ एक आठवडा चालेल आणि त्यानंतर या ग्रुपवरील ज्ञानेश्वरी निरूपणाला समारोप आपण देऊ आणि आनंदाने ज्ञानेश्वरीच्या समाप्तीकडे अग्रसर होऊ। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। व्यास प्रसादाच्युत्वानेतद् गुह्यम् अहम् परम् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं। संजय पुढे म्हणत आहे, योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे योग रूप अत्यंत गुह्य मी श्रवण केले. व्यास प्रसादात शतवाने तत् गुह्य महम परम, हे गुह्य ज्ञान व्यासांच्या कृपेने मला प्राप्त झाले. तेव्हा बैसतेनी आनंदी म्हणे जी जे उपनिषदे नेणती ते व्यास प्रसादे ऐकिले मिया. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी. मी तू पणेसी दिठी विरोनी गेली. हे आगवेची का योग जयाठाया येती मार्ग. तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासी. अहो अर्जुनाची निमिषे आपण पेची दुजे ऐसे. नटोनी आपणया उद्देशे बोलिले जे देव. तेथ की माझे श्रोत्र पाटाचे जाले जी पात्र. काय मानू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरूंचे. तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, स्थिरावत असलेला आनंद म्हणजे तो त्या आनंदामुळे अत्यंत शांत होत आहे. अष्टसात्विक भावाचे भरते हळूहळू हळूहळू त्याला शांत करत आहे आणि त्याचं मन त्याचं अंतकरण आनंदाने स्थिर झालेलं आहे, असा तो संजय काय म्हणतो. महाराज, हे जे उपनिषदांना माहीत नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले. म्हणजे काय झालं, मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे याचा मला अनुभव आला. आणि मी तूपणासह अज्ञान दृष्टी ही नाहीशी झाली. आता मला सर्वत्र वासुदेव श्रीकृष्णच दिसत आहे. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ करून दिले. जेवढे योग सांगितलेत, कारण तो योगेश्वर आहे, त्या योगेश्वराने सांख्य योग, कर्म योग, ज्ञान योग, अष्टांग योग, पुरुषोत्तम योग, गुणातीत योग, सगळे योग सांगून झाले. आणि हे सगळे योग व्यासांच्या कृपेने मला अत्यंत सुलभ झाले आहे, असे संजय म्हणतो. अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याचकरिता देव हे सगळं बोलले असे मला वाटते. हे धृतराष्ट्र महाराजा, येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले. तसा तर मी अनाधिकारी होतो, पण व्यासांच्या कृपेने ही पात्रता मला लाभली. माझे कान या अधिकाराला प्राप्त झाले. गुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू. हे कशामुळे शक्य झाले, हे व्यासांना ते आपले गुरु म्हणत आहे म्हणून त्या व्यासांच्या कृपेमुळे हे शक्य झाले, असं संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. 76वा श्लोक घेऊया. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमद्भुतम. केशवार्जुनयो पुण्यम ऋष्यामी च महुर्मुहु. हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत आणि पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हे बोलता विस्मित होय तेणेची मोळवला ठाये. रत्नी की रत्न किळाये झाकोळीत जैसी. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे. मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये. तैसा शरीराची स्मृती तो संवादू संजय चित्ती धरी आणी पुढती तेची होय। पुढे संजय बोलत बोलत आश्चर्यचकित झाला आणि आश्चर्यचकित होऊन त्या योगाने त्याची देहस्मृती गेली। त्याचा देह तादात्म्याचा बोध संपूर्ण नष्ट झाला आहे। मी देह आहे किंवा मी संजय आहे हे तो विसरला। हे कसे झाले? तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकी देते, कारण तेज इतकं जास्त असते की रत्नाचं मूळ स्वरूप त्या रत्नाच्या तेजामुळे झाकले जाते। हिमालय पर्वतावरील जी सरोवरे असतात, हिमालय पर्वतावर खूप सरोवर आहेत बरं का, चंद्राचा उदय झाला म्हणजे सूर्य मावळला की ते स्फटिकासारखे घट्ट होतात, कारण बर्फ हा थिजतो, सगळं पाणी परत बर्फ होऊन जाते आणि बर्फ कारण टेम्परेचर मायनसमध्ये जाते, -40, -50 असं जेव्हा टेम्परेचर होते सर्व पाणी दिवसभर सूर्याच्या उपस्थितीमध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे परत घट्ट असे स्फटिकासारखा बर्फ तयार होतो आणि नंतर मग सकाळी सूर्योदय झाला की मग त्याच बर्फाला पुन्हा पाझर फुटतो। तसा संजय हा आत्मतादात्म्यात गेला, आत्मस्वरूपात गेला, मी संजय आहे हे विसरला आणि मग हळूहळू परत तो देहस्मृतीवर आला आणि देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तामध्ये आणू लागला, जे ऐकलं त्याचं परत परत चिंतन करू लागला, पुन्हा त्याची देहस्मृती परत आली आणि त्याला समोर धृतराष्ट्र राजा दिसू लागला। पुढे काय म्हणतो संजय? तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामी च पुनः पुनः। हे राजा धृतराष्ट्र आणि त्या श्रीकृष्णाच्या त्या अतिशय आणि अद्भुत रूपाचे मला पुन्हा पुन्हा स्मरण होत आहे आणि मला त्या भव्य दिव्य रूपाचे त्या विश्वरूपाचे पुन्हा स्मरण होऊन अत्यंत आश्चर्य वाटत आहे आणि त्या आश्चर्यामुळे मी परत परत हर्ष पावत आहे, मी आनंदित होत आहे, कारण संजय ते आठवल्यानंतर त्याला राहावत नाही अशी संजयाची अवस्था होत आहे। मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीचिया विश्वरूपा देखिलया उगा कापा सोलाहासी न देखणे जे दिसे नाही पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसारू मज ही सकट महापुरू नेत आहे ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुणी देतसे तीळ दान हंतेचे तेथ असमरे आनंदे अलौकिक ही काही स्फुंदे श्री कृष्ण म्हणे सद्गदे वेळो वेळा। मग हर्षाच्या भरात त्या आनंदाच्या भरात उभा राहून तो संजय म्हणाला, राजा त्या श्रीकृष्णाच्या विश्वरूपाला पाहिले असताना तू उगा कसा राहू शकतोस? हे उगं राहण्याचं स्थळच नाही, न पाहताही जे दिसते नाहीपणाने जे आहे विसरू म्हटले तरीही जे आठवते ते आता कसे चुकवू राजा? श्रीहरीचे विश्वरूप आणि ते विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार मानण्यासुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही, कारण डोळे मिटले तरीसुद्धा ते दिसते, खाली पाहिलं तरी दिसते, वर पाहिलं तरी दिसते, पाठमोरे झालं तरी दिसते, असा हा विश्वरूप रूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे, म्हणजे मी सुद्धा त्या विश्वरूपाच्या पुरामध्ये वाहून जात आहे. याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादरूपी संगमामध्ये स्नान करून संजय आपल्या अहंकाराला तिळांजली देत आहे. त्याचा अहंकार त्या महापुरामध्ये तो विसर्जित करत आहे. तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिक गहिवर येऊन सद्गदित कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा तो म्हणत आहे. त्याला दुसरं काही सुचत नाही, फक्त तो वेळोवेळा श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत आहे. तेथ असमरे आनंदे, आनंद त्याचा मावत नाही, सावरल्या जात नाही. असवरे असा सावरल्या न जाणारा त्याचा आनंद अलौकिकही काही स्फुंदे. आणि त्याला इतके हुंदके स्फुंदन इतकं येत आहे, श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा, आणि गहीवरून परत परत श्रीकृष्ण श्रीकृष्ण हेच म्हणत आहे. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावे जम. तव जाला सुखलाभू, आपण पा करूनी स्वयंभू, बुझाविला अवष्टंभू संजये तेणे. तेथ कोणी एकी अवसरी, हो आवी ते करुणी दुरी, रावो म्हणे संजया परी कैशी तुझी गा. तेणे तू ते येथे व्यासे, बैसविले कासया उद्देशे, अप्रसंगा माजी ऐसे बोल सिकाई. राणींचे रावळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया, का रात्री होय पाहलया निशाचरा. या अष्टसात्विक भावाची अवस्था धृतराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हती, आणि कशी माहीत राहणार. धृतराष्ट्राचं तिथे मनच नव्हतं, धृतराष्ट्राचं चित्त काही वेगळंच ऐकण्याची इच्छा करत होतं. म्हणून त्याला या संवादाचं गांभीर्य, या संवादाची भावना आणि या संवादाच्या माध्यमातून वाहत असलेलं आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक चैतन्य याच्याबद्दल धृतराष्ट्राला काहीच कळत नव्हतं. आणि म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली त्याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी. धृतराष्ट्रा वाटत आहे की संजय पागल झाला, संजय वेडा झाला, असंच त्याला धृतराष्ट्राला वाटत आहे. इतक्यात त्या संजयाने आपणास झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा फुंज झिरवला. ज्या अष्टसात्विक भावामुळे तो गदगद होत होता, त्याला गहिवर येत होता, कधी आनंद होत होता, धृतराष्ट्रसुद्धा व्हायब्रेशनची भाषा जाणायची, त्यामुळे त्यांना ते कळून आलं की संजयाला असं असं होत आहे हे त्याला जाणवत होतं धृतराष्ट्राला. म्हणून त्याला वाटत होतं की हा काय पागल वेडा झाला, या ठिकाणी याला तर लढाईचा वृत्तांत सांगण्यासाठी ठेवलेला आहे आणि हा काही वेगळं सांगतोय. तेव्हा धृतराष्ट्र राजा म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालविण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवले आहे, आणि ते काम बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडलायस? तू कशासाठी इतका आनंदित होतो, गदगद होतो? तुला तर इथे फक्त लढाईचा वृत्तांत सांगण्यासाठी व्यास महाराजांनी तुला माझ्याजवळ ठेवलेला आहे. त्या व्यासांनी तुला इथे कशाकरिता बसवले, आणि प्रसंग नसताना मध्येच असे तू काय बोलत आहेस? रानात राहणारा मनुष्य राजमंदिरात नेला असता त्याला दाही दिशा उदास वाटतात, कारण त्यांनी नगर पाहिलेलं नसते, तो तर रानात असतो. त्या नगरातील सगळा उत्सव, बाजार, लोकांची राहणीमान, लोकांचे आवागमनाचे साधनं याची त्याला काही माहिती नसते, आणि म्हणून तो तिथे आल्यानंतर उदास असतो, कोणाशी बोलत नाही, चुपचाप मुठमुठ पाहतो. तर तो मुठूमुठू पाहणारा गावचा माणूस किंवा राणातला माणूस जसा असतो, तसा हा उदास होता, किंवा उजाडले असता पिशाचांना रात्र होते, भूत पिशाच यांना रात्र होते जेव्हा आपल्याला दिवस होतो. जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणी म्हणून अप्रसंगो तेणे म्हणावा की तो म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्कळित ते कोणासी बारे जैत देईल शेखी एरवी विशेषे बहुतेक आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि येराचे निपाडे दळही याचे देवडे म्हणून जैत पुढे आणिल नाते आम्हा तम गम ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजया असे तैसे सांग पै. आता धृतराष्ट्राला असे वाटत आहे की संजयाने लवकरात लवकर मला वृत्तांत सांगावा, तर ज्याला जेतचे महत्त्व माहीत नाही ते त्याला विपरीतच वाटते, म्हणून त्या महत्त्व माहीत नसलेल्या गोष्टींच्या वर्णनास तो धृतराष्ट्र अप्रसंग आहे असे म्हणतोच, आणि असे तो म्हणणारच कारण त्याला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. मग राजा धृतराष्ट्र म्हणाला, अरे बापा संजया, आता जे हे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल, त्यात कोणाचा विजय होईल? सहज विचार करून पाहिले तर विशेषे करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी अधिक असतो, तो जास्त पराक्रमी आहे, आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्य हे सुद्धा दीडपट आहे, म्हणून ते सैन्य निश्चयी करून जय मिळविल ना, असा सवाल तो संजयाला करत आहे. आणि पुढे म्हणतो संजयाला की संजया, आम्हाला तर असे वाटते की दुर्योधनच हे युद्ध जिंकणार, पण तुझे भाकीत जसे असेल किंवा तुझे जे भविष्य जसे असेल ते तू तसे सांग, मला तर काही कळत नाही. संजया, तुझे भविष्य जसे असेल तसे तू मला सांग. अशा प्रकारे हा 18व्या अध्यायातला 77वा श्लोक, जिथे धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, वास्तविक गीतेमध्ये असा प्रसंग नाही, पण माऊलींनी इथे पूर्वरंग करून इथे हा प्रश्न निर्माण केलेला आहे, की कारण पुढचा जो श्लोक येतोय तो फारच अप्रतिम आणि सुंदर श्लोक असणार आहे, तो गीतेचा सर्वात महत्त्वाचा श्लोकसुद्धा असणार आहे, म्हणून त्याची संगती लावण्यासाठी माऊली म्हणतात की धृतराष्ट्राने असा प्रश्न संजयाला केला असावा की संजया सांग विजय कोणाचा होईल. आता आज आपण इथे 77वा श्लोक संपवतोय आणि उद्या 78व्या श्लोकाचं निरूपण आपण सुरुवात करणार आहोत. आज इथे विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.